आता पुढील नोंदीकडे वळूया. पुढील नोंद आहे गांडूळ अर्थात अर्थवर्म. ॲनेलिडा अर्थात वलई संघाच्या ॲलिगोकिटा वर्गात गांडुळाचा समावेश होतो. गांडुळाच्या सुमारे 150 प्रजाती आणि सुमारे 3000 जाती आहेत. भारतात सर्वत्र आढळणाऱ्या गांडुळाचे शास्त्रीय नाव फेरेटिमा पॉस्थ्युमा असे आहे. या गांडुळाचा उपयोग प्राणीशास्त्र प्रयोगशाळेत विच्छेदनासाठी केला जातो. जमिनीत आढळणारा शेतकऱ्यांचा मित्र अशी सर्वमान्य उपमा त्याला दिली गेली आहे. ओलसर, उबदार आणि जैव पदार्थयुक्त मातीमध्ये गांडुळे बिळे करून राहतात. गांडुळाचे शरीर लांबट आणि दंडाकृती असून रंग तपकिरी असतो. पूर्ण वाढ झालेल्या गांडुळाची लांबी सुमारे 15 सेंटीमीटर असते. शरीर दोन्ही टोकांकडे विशेषतः अग्र टोकाकडे निमुळते असते. शरीर 100 ते 120 खंडांचे असून सर्व खंड सारखेच दिसतात. शरीराच्या 14, 15 आणि 16 या खंडांभोवती गोलाकार प्रमेखला असतात. त्यामुळे त्याच्या शरीराचे पूर्व प्रमेखला, प्रमेखला आणि पश्च प्रमेखला असे 3 भाग झालेले आढळतात. गांडुळामध्ये देहगुहेचे पातळ पापुद्र्यामुळे खंडी भवन झालेले असते. या पापुद्र्यांना आंतरखंडीय पडदा असे म्हणतात. प्रत्येक पडद्यावर अनेक छिद्रे असतात. या छिद्रांमधून देहगृहाद्रव शरीरभर आरपार जाऊ शकतो. प्रत्येक खंडावरील त्वचेमध्ये दृढ रोमांचे एक वलय असते. या रोमांना आतून जुळलेल्या स्नायूंमुळे दृढ रोम आत बाहेर होतात. याचा उपयोग गांडुळाच्या हालचालीसाठी होतो. पश्चमेखला भागाच्या प्रत्येक खंडावर असलेल्या सूक्ष्म छिद्रामधून देह गुहा द्रव बाहेर येतो. या द्रवामुळे गांडुळाची त्वचा ओलसर राहते. श्वसन प्रामुख्याने त्वचेद्वारे होते. त्वचा कोरडी झाल्यास श्वसन थांबते आणि मृत्यू येऊ शकतो. सूर्यप्रकाशामध्ये आल्यास त्वचा सुकल्यामुळे देखील गांडुळे मरतात. गांडुळामध्ये शरीराचा नाहीसा झालेला भाग पुन्हा उत्पन्न करण्याची पुनर्जननाची मर्यादित क्षमता असते. गांडुळाच्या शरीर रचनेचे स्वरूप म्हणजे एका नलिकेमध्ये असलेली दुसरी नलिका. आतील नलिका पचन संस्थेची आणि बाहेरील नलिका देहभित्तिकेची असते. गांडुळामध्ये पचन संस्था, उत्सर्जन संस्था, रक्ताभिसरण संस्था, मज्जा संस्था आणि प्रजनन संस्था विकसित झालेल्या असतात. गांडूळ मातीतील सेंद्रिय अर्थात जैव पदार्थांमधून अन्न घटक मिळवितो. उत्सर्जनासाठी असंख्य वृक्कके असतात. रक्ताभिसरण संस्था पूर्ण विकसित असून हृदयाच्या 4 जोड्या असतात. हिमोग्लोबिन हे रक्तपेशीऐवजी रक्तद्रवामध्ये असते. गांडूळ उभयलिंगी असून त्याच्या शरीरात वृषण आणि अंडाशय अशी दोन्ही इंद्रिये असतात. मिलनाच्या वेळी परस्पर विरोधी दिशेने आणि अधर बाजूने 2 गांडुळे एकत्र येतात आणि शुक्रपेशींची देवाणघेवाण करतात. या शुक्रपेशी दोन्ही गांडुळांच्या शुक्रपेशी कोशात साठविल्या जातात. त्यानंतर प्रमेखलेमधील ग्रंथी कालांतराने कोश तयार करतात. हा कोश अग्र दिशेने पुढे ढकलला जात असताना शुक्रपेशी आणि अंडपेशी एकत्र येऊन युग्मजे तयार होतात. कोश पूर्ण वाढल्यानंतर पूर्व प्रमेखलेमधून सुटा होतो आणि एका कोशातून एकच लहान गांडूळ बाहेर येतो. मातीमधील कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांना ह्युमस म्हणतात. जमिनीतील सेंद्रिय पदार्थ हे गांडुळाचे अन्न असल्याने कुजणाऱ्या ह्युमसच्या उपलब्धतेप्रमाणे गांडुळांची संख्या कमी अधिक होते. गांडुळाच्या पचनसंस्थेमधून मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय पदार्थावर प्रक्रिया होते. गांडुळाच्या शरीरामधून बाहेर पडणाऱ्या उत्सर्जित पदार्थांमध्ये नायट्रोजनचे प्रमाण वाढते. ज्या ठिकाणी अनेक गांडुळे असतात अशी जमीन भुसभुशीत होते. जमीन कणदार बनून तिची सुपीकता वाढते. नैसर्गिक पद्धतीने जमीन सुपीक होण्यामध्ये गांडुळाचा मोठा वाटा आहे. आधुनिक कृषी तंत्रामध्ये गांडूळ शेती आणि गांडूळ खत यांचा फळबागा, भाजीपाला, परसबागा आणि गच्चीवरील शेतीसाठी वापर वाढला आहे. गांडूळ तंत्रज्ञानामध्ये गांडुळाचे संवर्धन, गांडूळ खत आणि गांडूळ द्रव उत्पादन यांचा समावेश होतो. हा नवा व्यवसाय तरुणांना खुला झालाय. महाराष्ट्रामध्ये गांडूळ शेतीसाठी प्रामुख्याने इसिनिया फोटिडा ही प्रजाती वाढविली जाते. आकाराने मध्यम, सतत वाढणारी आणि चिवट अशी ही जात वर्षभर कोणत्याही ऋतूमध्ये प्रजनन करू शकते. भारतात इतरत्र द्रविडा, युड्रिलस एनजिनी, पॅरिओनिक्स एक्स कॅव्हिटेसस या जातींची गांडुळे गांडूळ शेतीसाठी वापरली जातात. ही नोंद अ ना लोणकर यांनी केली आहे.